नमस्कार मंडळी, शहाण्णव कुळी मराठा .com या वेबसाईटवर आणि शहाण्णव कुळी मराठा वंश गोत्र देवक या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपल्या सर्वांचं अभिनंदन. मंडळी, आज आपण पाहणार आहोत की वंशावळीची नोंद कुठे करतात. आपल्या शहाण्णव कुळी मराठ्यांच्या मध्ये अधिकृत अशी कोणतीही संस्था किंवा कार्यालय किंवा संघटना किंवा समाजामध्ये अशी त्याची कुठलीही पद्धत सध्या तरी उपलब्ध नाही. परंतु पूर्वीपासून समाजामध्ये एक गट होता, एक जात होती, त्यांना भाट असं म्हटलं जायचं. आपापल्या कुळाची भाट असायची आणि ती भाट पिढ्याने पिढ्या कुळाची नोंद ठेवण्याचं काम पारंपरिक पद्धतीने करत असत. अगदी 2000 सालापर्यंत ही भाट मंडळी काम करत असत. आत्ताही अनेक जण काम करतात, परंतु बहुतेक जणांनी काम सोडलेलं आहे. त्यातले काही वयस्कर मंडळी मरण पावली आणि त्यांच्या मुलांनी त्यांचा उद्योग स्वीकारला नाही. आणि या गोंधळामुळे आपल्या शहाण्णव कुळी मराठ्यांच्या कुळांची नोंद ज्यांच्याकडे आहे, ती नोंद ज्याला काही ठिकाणी बाड असं म्हटलं जातं, त्याची एक वेगळी नंद नावाची भाषा राहते भाटांची. त्या भाषेमध्ये ते लिहिलेलं सगळं साहित्य आज लुप्त झालेलं आहे, नाहीसं होत आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्या कुळाचा भाट शोधून घरातील जे जुनी लोक आहेत त्यांना विचारून त्याच्याकडून माहिती घ्यावी. आम्ही 2020 पासून साधारण नवीन हे काम नोंदणीचं करतो ऑनलाईन पद्धतीनं. भाट पूर्वी जे ऑफलाईन काम करत, आपल्या घरी येऊन जे काम करत, तेच काम आम्ही ऑफलाईन पद्धतीनं च्या ऐवजी आता ऑनलाईन पद्धतीनं करतो. आमच्या वेबसाईटवर आपण आपल्या कुळाची नोंद करू शकता. ही नोंद पुढे पिढ्याने पिढ्या पुढच्या पिढीला दिली जाते. म्हणजे आता जर आपण आपल्या आजोबाचे, पंजोबाचं, आपलं नाव, आपल्या मुलांचे नाव, आपल्या नातवांचे नावं आणि तत्सम माहिती दिली, तर ही माहिती सांभाळून पुढच्या पिढीला देण्याचा हा जो प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत, यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. तर आता आपल्या लक्षात आलंच असेल की सध्या भाटाची जी नोंद करण्याची जुनी पूर्वीची पद्धत होती ती पद्धत आता फारशी राहिली नाही. ऑनलाईन पद्धतीनं सध्या फक्त आम्हीच ह्या नोंदी घेतो. आपण कुणाकडे नोंद करायची म्हटलं तरी नोंद घेणारे अधिकृत असं कोणीही नाही. आम्ही हा या ठिकाणी काय तर प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यासाठी त्याची फी पडते. त्यासाठी हरिभक्त परायण धनंजय महाराज मोरे 94 22 93 81 99 या नंबरवर आपण संपर्क साधावा. धन्यवाद.